हा गोरा गुमटा चेहरा जो आहे, मला असं का माहिती का, यु नो मी तुंबिनमध्ये ह्याला पहिल्यांदा बघितलं होतं आणि मला असं वाटलं ह्याच्या घरात कदाचित ना ट्यूबलाईटची गरज पडत नसेल. अंधार बिंधार पडला की अरे राकेश जरा येऊन बसतोस का बाहेर वगैरे असं म्हणावं लागत असेल. सो दॅट फेअर मॅन. सो राकेश, तू या फिल्ममध्ये हिप्नोटाईज्ड करून जे काही आहे त्याच्यावर प्रयत्न करत असतोस तू. आता आम्हाला काय ते फिल्ममध्ये जाऊनच बघायचं म्हणून आम्ही फार काही रिव्हील करत नाही, पण टेल मी वन थिंग की जर तुला ह्या चौघांपैकी कोणाला आत्ता सध्या हिप्नोटाईज करायचं असेल तर कोणाला करशील आणि त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी तुला जाणून घ्यायला आवडतील?
चौघा पाचवी तू तुला करू शकतो. यू द न्यू वन. तुला माहित नाही अजून काय काय गोष्टी आमच्यातल्या.
ओके, आणि तू आणि तृप्ती दोघेही शूट चालू असताना आजारी पडला होता असं मी ऐकलं.
हो, स्वाईन फ्लू ते म्हणते ना, काय स्वप्न म्हणते ते, काय
स्वाईन डेव्हलपमेंट प्रोग्राम असं SDP शॉर्ट फॉर्म आहे दुसरा.
म्हणजे तो उंदीर असतो ना, चावल्यानंतर तो फुंकर मारून जातो, तर ही तृप्ती धोरण मला. नाही पण स्वाईन फ्लू झाला होता, सगळ्या असं वाट लागली होती. तृप्ती तर इनफॅक्ट हॉस्पिटलाइज आली होती, तिला लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. चक्कर वक्कर येऊन पडली, ती सुबोध बरोबर सीन करत होती आणि सडनली असं बोलता बोलता अशी खाली कोलॅप्स झाली होती. सुबोध म्हणून नाही ठीक आहे होतं असं म्हणून उठ उठ चाल. आणि दोघांची वाट लागली होती आणि नंतर सुबोध पण आजारी पडतो, पण पडला होता आजारी. लकली स्वाईन फ्लू नव्हता झाला.
यु नो आपला सिक्स सेन्स बऱ्याच वेळेस काम करतो आणि कधी कधी आपण गोष्ट एखादी प्रेडिक्ट करतो आणि ती होते, असं तुझ्या बाबतीत कधी झालं?
खूप देजावूचाच प्रकार आहे. मला एकदा झालं होतं, मी सांगितलं नव्हतं कोणाला हे, सविता बंगल्यामध्ये शूट करताना मला वाटलं होतं मी या बंगल्यामध्ये ऑलरेडी होतो. माझ्या आयुष्यात ते झालं.
एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी तू प्रेडिक्ट केली होतीस आणि ती खरी ठरली, किंवा
माझ्या डॉग बरोबर झालं होतं माझं, बिकॉज माय डॉग वॉज व्हेरी डिअर टू मी अँड देन सडनली ती आजारी पडायच्या अगोदर मला वाटलं होतं की तिला काहीतरी गडबड आहे पोटात, काहीतरी मेजर आजार आहे. अँड लगेच तिला सोनोग्राफी केली तर शी हॅड अ स्प्लीन कॅन्सर. सो ते इंट्युशन आलं होतं आणि शी वॉज हेल अँड हार्टी, असं नाही की ती सडनली एका झटक्यात ती आजारी पडली. तर त्यामुळे आय फिगर्ड इट आउट इन माय हेड की काहीतरी होतं आणि तिच्या बघून तिच्या डोळ्याकडनं बघूनच मला ते कळलं होतं.
दॅट
वाईब, सो दॅट वॉज हार्ट ब्रेकिंग फॉर मी. आणि मला आय कर्स्ड माय फिलिंग दॅट टाइम की कशाला ही फिलिंग आली म्हणून.
सो मला पण जेव्हा माझा जॉय गेला, माझा डॉग गेला, तेव्हा बाप जन्म तर रिलीज होण्याच्या जस्ट आधी जॉय गेला. सो ही वॉज अन ऍक्टर ऑल्सो, तर तो गेला त्यावेळेस त्याच्या मग इन द मेमरी ऑफ जॉय वाचूनच मी संपले होते.
सेकंड टाइम मला स्वप्नात याच्याच प्रेमियर मध्ये झालं होतं, तुला कळलं नाही, याच्या पुण्यालाच प्रेमियर होता आणि मी मला काय आय वॉज फिलिंग व्हेरी अनइझी दॅट डे. आणि प्रेमियरच्या वेळेला ती जस्ट मी एंटर केला तेव्हा प्रेस माझा फोटो काढत होते, मला तेव्हा फोन आला पुढे बॉम्बेवरनं की तुमची मांजर 19th floor खाली पडली आहे. सो आय वॉज लाईक शुड इमॅजिन आय वॉज इन हर प्रेमियर अँड आय वॉज लाईक, आणि मी तुझ्या फिल्ममध्ये बसून मी ढसाचा रडलो ते थिएटरमध्ये, बिकॉज आय कुडंट इट्स व्हेरी डिअर टू मी अँड सडनली अचानक ते होतात अशा काही गोष्टी, तर इट्स नॅचरल.
मला सांग की सेटवर पण बरेच वेळेस प्रँक वगैरे खेळले जातात आणि कधी कधी खरंच ऍक्च्युली अनुभव येतात असे काहीतरी, सो असं काही झालं तर?
ही एवढी शांत दिसते
स्वप्नात आईने काहीतरी केलं होतं सांग.
नाही नाही मला का असं करताय तुम्ही सगळे असं की चेंड करताय
आणि सुबोध भावे
असं का असं बोलताय तुम्ही लोक?
प्रँक मला आत्ता शब्द कळला.
I have your life journey, you can't lie now. तुझी कुंडली आहे माझ्याकडे सगळी. आय नो यू सो वेल नाव, इतके आपले इंटरव्ह्यू झालेत की तू असं म्हणणं म्हणजे
नाही, पण सुबोध खूप तो दिसतो तसा पण खूप अजिबात नाहीये. इनफॅक्ट ही इज टू, त्याची एनर्जी लेवल एक काहीतरी अफलातून आहे सेटवर आणि ते आय थिंक इट्स इन्फेक्शियस आहे ती एनर्जी आहे. तो एवढा हसवतो लोकांना की ते कुठलाही
टायमिंग खूप
टायमिंगचा पैसा याचा बोलू. 93.5